chinimandi.com पॉडकास्ट।
मुंबईचे तापमान 38 अंशांवर, हवेत उष्णता वाढली। राज्यात सर्वाधिक कमाल म्हणजे 38.1 अंश तापमानाची नोंद मुंबईत करण्यात आली। मोसमातील सर्वाधिक तापमान मुंबईत नोंदवण्यात आलं। सांगली, सोलापूर या ठिकाणचा पाराही 35 अंशापलीकडे पोहोचला। हवामान विभागाच्या अनुमानानुसार मंगळवारी मुंबईच्या किमान तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे। त्यानुसार किमान तापमान 24 अंश तर कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। जमिनीलगत वाहणारे प्रभावी दक्षिण पूर्व वारे आणि आर्द्रतेचं प्रमाण कमी असल्यामुळे मंगळवारीही तापमानात वाढ होणार आहे। पारा चढल्यामुळे मुंबईकर सोमवारी उकाड्यानं हैराण झाले। शहराच्या तुलनेत उपनगरात आर्द्रतेचं प्रमाण कमी होतं, मात्र शहरात दुपारी उकाडा वाढला। गेल्या 10 वर्षात मार्च 2015 आणि 2017 मुंबईचं कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपेक्षा वर गेलं होतं। हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रावर रविवारी सायंकाळी कमाल तापमान 32.6 अंश तर सोमवारी सकाळी 8:30 किमान तापमान 19.8 अंश होतं। सायंकाळी 5:30 मुंबईचं कमाल तापमान 38.1 अंश सेल्सिअसवर पोहोचलं। कुलाबा इथं 34.7 अंश तापमान नोंदवण्यात आलं। सांताक्रूझ येथील कमाल तापमानात सरासरीपेक्षा 7.6 अंश तर कुलाबा येथे सरासरीपेक्षा 5.3 अंश सेल्सिअसनं वाढ झाली। राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान 15-20 अंश सेल्सिअस दरम्यान होतं। विदर्भात किमान तापमानात लक्षणीय घट झाली तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली। राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर इथं 12 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं।